नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरातून अभिवादन. स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्ष पूर्ण. अभियानात सहभागी सर्वांचे पंतप्रधानांकडून आभार. एमजीएम विद्यापीठाच्या सामूहिक सूत कताईची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्याच्या दुकानांनी बाजारपेठा सजल्या. आणि सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर 55व्या जयंतीनिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अनेक मान्यवरांनी नवी दिल्लीत राजघाट इथं गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शतकोत्तर 20व्या जयंतीनिमित्त विजयघाट इथल्या त्यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण झाली. या अभियानामुळे 5,54,000 गावं उघड्यावर शौचापासून मुक्त ठरली आहेत. या अभियानात 11,65,00,000 घरगुती शौचालयं बांधण्यात आली. परिणामी अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. स्वच्छतेमुळे माता बाल मृत्यू दरही कमी झाला आहे. निरंतर प्रयत्न करूनच आपण स्वच्छ भारताचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरूप आलं असून यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले. आजपासून 1,000 वर्षांनंतर जेव्हा 21व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आज से 1,000 साल बाद भी जब 21वीं सदी की भारत का अध्ययन होगा तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जाएगा. स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बड़ा और सबसे सफल जन भागीदारी वाला, जन नेतृत्व वाला जन आंदोलन है.
देशभरात आजही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. रस्ते, बस स्थानकं यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये 80,00,000 टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नागपूर महानगरपालिकेच्या श्रमदान कार्यक्रमात बोलत होते. नागपूर महानगरपालिकेकडून शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाला पुरवलं जातं. त्यामुळे पेंच, कोराडी आणि खापरखेडा या प्रकल्पातल्या राखीव पाण्याचा वापर आता शेतीच्या सिंचनासाठी होत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. कचऱ्यापासून बायो सीएनजीची निर्मिती शक्य असून महानगरपालिकेनं आता आपल्या ताफ्यातल्या वाहनांमध्ये अशा इंधनाचा वापर सुरू करावा अशा सूचनाही गडकरी यांनी यावेळी दिल्या. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरात शहागंज इथल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भजनं आणि गाणी सादर केली तसंच गांधी विचारांवर भाषणं दिली. कचरा निर्मूलनासंदर्भात पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आलं. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं सामूहिक सूत कताई करण्यात आली. 2,500 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत विविध प्रकारच्या चरख्यांवर सूत कताई केली. या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी इंदूर इथल्या प्राध्यापक डॉ कीर्ती त्रिवेदी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी तयार झालेल्या सूतापासून खादीचे कपडे आणि इतर कापडी वस्तू विणल्या जाणार असल्याचं कुलगुरू सपकाळ यांनी सांगितलं. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेचं कार्य हे केवळ एक तास किंवा एक दिवसापुरता न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावं असं आवाहन कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी यावेळी केलं. नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून व्यसनमुक्त गाव मोहीम राबवली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त या पोलीस परिक्षेत्रातल्या चारही जिल्ह्यांमध्ये तंटामुक्त गाव समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत गेल्या वर्षीपेक्षा 23% वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 1,59,000 अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असल्याचं याबाबतच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, अंबाजोगाई इथं योगेश्वरी तसंच अंबड इथं मत्स्योदरी देवस्थानासह आदिशक्तीच्या सर्वच मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी दिसून येत आहे. नवरात्रासाठी ठिकठिकाणच्या बाजारपेठाही सजल्या आहेत. घटस्थापनेसाठी लागणारं विविध साहित्य आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वत्र बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. आदिशक्तीच्या अष्टभुजा तसंच विविध रुपातल्या लहान मोठ्या मूर्तींचे स्टॉल्स सजले असून गरबा आणि रासदांडियाचे मंडपही उभारले जात आहेत. 2022-23 या वर्षातील वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नामवंत कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर करण्यात आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. 5,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्राला 2023-24 या वर्षासाठीचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यातली 12 प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच 26 आरोग्य वर्धिनी केंद्रांनाही कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी ही माहिती दिली. आरोग्य केंद्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी कौतुक केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या जल आणि व्यवस्थापन संस्था वाल्मीचा 45वा स्थापना दिवस काल साजरा झाला. वाल्मीतील प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केलं. यानिमित्त आयोजित संवादबोध कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वृक्षारोपण, सामूहिक बंजारा, लोकनृत्य आणि लोकगीताचं सादरीकरण, प्रशिक्षण साहित्य पुस्तकाचं प्रकाशन, उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या स्पर्धेत 10 जिल्ह्यातल्या 400 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धा 57-125 किलो पुरुष वजनी गटात तर 57-77 किलो महिला वजनी गटात होणार आहे. अमेरिकेत पेरू देशात लिमा इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशी 5 सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या 50 मीटर रायफल सांघिक स्पर्धेत शौर्य सेनी, वेदांत आणि परीक्षित सिंग यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. सध्या या स्पर्धेत भारत 10 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशा 14 पदकांसह पदक तालिकेत आघाडीवर आहे. 9व्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून शारजा इथं सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना परवा 4 तारखेला न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरातून अभिवादन. स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्ष पूर्ण. अभियानात सहभागी सर्वांचे पंतप्रधानांकडून आभार. एमजीएम विद्यापीठाच्या सामूहिक सूत कताईची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्याच्या दुकानांनी बाजारपेठा सजल्या. आणि सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.